93.5 रेड एफएम वर 8:20 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये अत्यंत पावन पवित्र सुंदर असा आजचा दिन, आज रामनवमीचा दिवस, प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली भूमी म्हणजे नाशिक. हे वाक्य म्हणजे आपल्या शहरात कुठच्याही भाषणाला सुरुवात करण्याचा स्टार्ट पॉइंट असतो, एक आराध्य आरंभ पॉइंट असतो. आणि ह्याच आपल्या ओळखीमुळे खऱ्या अर्थानं एक प्रसन्न आणि अभिमानानं गर्वानं फुलून यावी छाती अशा काही गोष्टी पाहायला मिळतात. आपल्या शहराला लाभलेलं काळाराम मंदिर, काळाराम मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आणि यंदाच्या वर्षी काळाराम मंदिरानं घेतलेला निर्णय, एकूणच पाण्याची कमतरता पाहता जे संपूर्ण मंदिर धुतलं जातं ते मंदिर यंदा धुतलं गेलं नाही, फक्त साफसफाई करण्यात आली मंदिराची आणि पाणी बचत या गोष्टीला प्राधान्य दिलं गेलं. खऱ्या अर्थानं सलाम, अप्रतिम निर्णय डेफिनेटली. मॉर्निंग नंबर वन मध्ये या गोष्टीबद्दल, आजच्या दिनाबद्दल, संध्याकाळच्या यात्रेबद्दल, वेगवेगळ्या रथांबद्दल सगळं काही बोलायचं आहे थोडाच वेळात. जी हजुरी फ्रॉम टी एन का गाणं प्ले करतोय थोड्याच वेळात. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहू.